कैसे हुआ ये खाने के तेल का जो प्राइस है इतना बढ़ गया, ऐसे कैसे हुआ यही जानेंगे अभी। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर महक तुमच्या सोबत आहे। दुष्काळा 13वा महिनाच सध्या सुरू झालाय की काय असं मला वाटतंय, कारण की जे भाव आहेत ना, टेलिफोनचे झाले, त्याच्यानंतर पेट्रोलचे झाले, डिझेलचे झाले, त्यानंतर आता तेलाचे, मोबाईल रिचार्जचे आणि अजून कशा कशाचे भाव जे आहेत ते अगदी वाढतच चाललेत। नेमकं या तेलाच्या भावाचं काय प्रकार आहे आणि काय ते इक्वेशन आहे जे वाढलंय भाव, तेच आपण ऐकणार आहोत इकडे ज्यांचा रोजच्या रोज या तेलाशी संबंध येतो त्यांच्याचकडनं।
माझं नाव कृष्णा लोकमनवार आहे, आमचं दुकान आहे स्टेडियमच्या समोर नांदेडला, माझा ऑइलचा बिझनेस आहे साधारणतः 25 वर्षापासून।
सर तुम्ही या बिझनेस मध्ये आहात, मग मला सांगा या ज्या किमती तेलाच्या अचानक वाढलेल्या आहेत त्या का वाढल्या आहेत?
का किमती म्हणजे गव्हर्नमेंट पॉलिसी आहे आणि पाम जे गव्हर्नमेंट आहे इम्पोर्ट एक्सपोर्टचं आहे त्याच्यावर त्यांची काहीतरी पॉलिसी बदललेली आहे, ते सगळ्यांनाच आपल्याला माहिती आहे। त्यांनी रिफाइंड पाम तेल त्याच्याबद्दल काहीतरी बंदी वगैरे आहे, त्यासाठी त्यांनी जे नियम जे आहेत ते कमी जास्त करत आहेत, त्यामुळे ते सगळं मार्केट फ्लक्च्युएट होत आहे।
सर मग नेमका किती फ्लक्च्युएट झालाय भाव, आधीच्या किमती किती होत्या आणि आत्ताचा काय फरक झालाय, किती किमती आहेत आता?
आधीच्या किमतीमध्ये साधारणतः 80 रुपये लिटरचं जर ऑइल पकडत असाल तर आपण आता 100 रुपयाचा भाव झालेला 105 रुपये, म्हणजे 25 रुपये लिटरला फरक पसलेला आहे।
भाव तर खूप जास्त फ्लक्च्युएट होतच आहेत, म्हणजे अगदी 20-30% वाढलेत। तर मग जे तुमच्याकडे ग्राहक येतात तेल खरेदी करायला त्यांची काय रिएक्शन असते या बाबतीत?
भाव वाढल्यामुळे ते लोक परेशान आहेत, पैसे त्यांना जास्त पे करावं लागत आहेत, या सर्व गोष्टी गव्हर्नमेंटच्या पॉलिसीवर अवलंबून आहे, तर त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटनं लक्ष दिलं पाहिजे। सर्वसाधारण नागरिकाला 20-25% त्यांच्या खिशाला भार जास्त लागत आहे, मग ते साधारणतः सगळेजण चिंतित आहेत की बाबा एवढं तेल का वाढत आहे।
तुम्ही सांगा मग हे जे महागलेलं तेल आहे या अशा सिच्युएशन मध्ये तुम्ही कशा प्रकारे तेलाची बचत कराल आणि बजेट कसं मॅनेज कराल? माझा नंबर 9607007935 डायल करून सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बज जाते रहो।